स्तोत्र संहिता अध्याय 127। परमेश्वर जर घर बांधित नाही तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे। जर परमेश्वर नगर रक्षित नाही तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे। तुम्ही पहाटे लवकर उठता, रात्री उशिराने घरी येता किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता, हे सर्व व्यर्थ आहे, कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो। पहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे। तरुणपणाची मुले ही वीराच्या हातातील बाणासारखी आहेत। ज्या मनुष्याचा भाता आशाने भरला आहे तो धन्य। तो वेश्यूर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता ते फजित होणार नाहीत।